किती पैसे जमले आज?
8, 9, 10, 11 सगळे मिळून 11च.
काहीही असले पण आजचे जादूचे प्रयोग छान झाला नाही.
पण फक्त एवढ्याच्या पैशाने गरीब आजीबाईंना कशी मदत होणार?
थोडी तरी होईलच.
नवीन खेळ केले, युक्त्या केल्या कि आपल्याला आणखीन पैसे जमवता येतील का?
तुझी ती उंदराची गंमत छान आहे, आता नीट जमते का?
ए मला दाखव ना, मी पाहिलीच नाहीये.
ए मला पण सांग.
बर दाखवतो, पण हसायचं नाही. हा मेहरबान कदरदान जी, थांब कर देखिए, ये है कपडे का उंदीर.
ए चूहा म्हणायचं. हा
हाँ, ये है कपड़े का चूहा, हाथ लगा के देखिए, एक वेळा देखे खात्री करिए, अब इसको थोपटूंगा और जादू, अरे ये तो भागता है. तारियां.
तुला वाटत का अशा खेळांनी जास्त पैसे मिळतील?
प्रयत्न करते रहो बच्चा, अगर तेरा मन है सच्चा तो भगवान तेरी पूरी करेगा इच्छा. प्रयत्न करते रहो बच्चा. अलख निरंजन,
अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. मुलांनो, मी तुमचा खेळ पाहिला. तुमचे गरिबांना मदत करायचे प्रयत्न पाहून मी तुम्हाला मदत करायला आलो आहे. मी तुम्हाला एक मंत्र देतो, या मंत्राने तुमच्या मनात येईल ती जादू तुम्हाला एकदा करता येईल. लक्षात ठेवा की तुम्हाला ती फक्त एकदाच करता येईल. एकच जादू फक्त एकदा, एकच जादू फक्त एकदा, एक मतानी एक तुटीनी, एक मतानी एक तुटीनी, एकच जादू फक्त एकदा, एकच जादू फक्त एकदा. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन.
ए आपल्याला खरी जादू करता येणार आहे, पण मग तिची उपयोग कसा होणार?
आपण जादूनी आजीबाईंना नवीन घर बांधून देऊ.
नको नको, आपण तिच्यासाठी खूप अन्न पदार्थ तयार करूया.
तसं नाही काही, आठवतं आपल्याला खरी जादू येणार आहे, पण फक्त एकदाच वापरता येणार आहे.
एकदा वापरली की पुन्हा कधीच नाही, असं तो साधू म्हणाला.
आपण चांगली संधी मिळेपर्यंत असेच खेळ करूया आणि आजीबांना मदत करूया.
पण खरी जादू करता येईल का आपल्याला?
हो नक्कीच येईल.
आपण वाट बघूया आणि मग एकदाच जादूचं गाणं म्हणूया.
पण केव्हा?
ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, राजकन्या प्रियंवदेला जो कोणी खरी खुरी प्रियंवदा करण्यास मदत करेल त्याला नम्रपुरीचे महाराज वीरेंद्र प्रताप सिंग सहस्त्र सुवर्ण मुद्रा देतील. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका.
अरे ही तर आपली संधी आली.
हा सुचली कल्पना.
चला राजा राणीलाच मदत करूया.
काय होत रे ते गाणं?
अक्कड बक्कड बंबे बो,
अक्कड बक्कड बंबे बो,
अक्कड बक्कड बंबे बो,
अक्कड बक्कड बंबे बो,
जादूची कांडी दगडाची भांडी,
जादूची कांडी दगडाची भांडी,
सुताची गुंडी लाकडाची दांडी,
सुताची गुंडी लाकडाची दांडी,
अक्कड बक्कड बंबे बो,
अक्कड बक्कड बंबे बो,
अक्कड बक्कड बंबे बो,
अक्कड बक्कड बंबे बो.